चीनी मंडी .com पॉडकास्ट।
शासनाने 2 साखर कारखान्यांच्या बँक खात्यांचं कामकाज थांबवलं। सांस्कृतिक पर्यटन आणि नागरी मंत्रालयाने नेपाळ राष्ट्र बँकेला अन्नपूर्णा साखर कारखाना आणि लुंबिनी साखर कारखाना या 2 साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांची थकबाकी भरली नसल्यामुळे या 2 कारखान्यांची सर्व बँक खाती थांबवण्याच्या सूचना दिल्या आहेत। या कारखान्यातील संचालकांची खाती थांबवण्यात आली आहेत। कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकरी आणि सरकार यांच्यामध्ये झालेल्या थकबाकी भागवण्याच्या करारानुसार दिनांक 21 जानेवारी ही अंतिम मुदत होती, त्यानुसार थकबाकी दिली जाईल असं वचनही कारखानदारांनी दिलं होतं। या दोन्ही साखर कारखान्यांच्या पूर्ण व्यवहारांची चौकशी करण्याचे निर्देशही महसूल अन्वेषण विभागाला दिले आहेत।